देवाने देवदूत बनवल्यानंतर देवाने आकाश, पृथ्वी व त्यामध्ये पशु पक्षी जीव जंतू झाडे झुडपे आणि सर्व काही बनवले. मग देवाने जमिनीवरची माती घेतली व त्याचा मनुष्य बनविला व त्याला जीव दिला व त्याचे नाव आदम असे ठेवले. मग देवाने एक बाग बनवली व त्या बागेत सर्व प्रकारचे फळ फुल देणारे झाड लाविले व त्यात बरे वाईटाचे ज्ञान देणारे झाड व जीवनाचे झाड पण लावले. व देवाने आदमाला अशी आज्ञा दिली की तू या बागेतील प्रत्येक झाडाचे फळ खाऊ शकतोस, परंतु बरे वाईटाचे ज्ञान देणारे झाडाचे फळ तू खाऊ नको, कारण ज्या दिवशी तू त्या झाडाचे फळ खाशील त्या दिवशी तू निश्चित मरशील. मग देव म्हणाला आदमाला एकटं राहणं चांगलं नाही. तेव्हा देवाने आदमाला गाढ झोपेत नेले व त्याच्यातून एक हाड काढली व त्या हाडापासून देवाने एक स्त्री बनवून आदमासमोर आणली. तेव्हा आदम तिला पाहून म्हणाला अरे वा, ही तर माझ्या हाडातील हाड व मांसातील मांस आहे. व तिचे नाव हवा असे ठेवले.